राजावर बसवलं ट्रॅप मला भेटली डीप पुढच्या चौकात मारे मला पोर थांबले त्या दिवशी ले घाण झालो असतो कॉट नशिबानी सोबत होती माझी आर एक्स 100 मला घालवायचं फुल वाटते केलता प्लॅन 22 पोरांसोबत त्यांनी शॉर्ट पण आणले पण मी कसला घावतोय चावत्या गेअरवर बांग बुंग करत निघली माझी आर एक्स 100 मला कोणता सुरम खाणं लावू शकत हात पण आपलेच घात की करतात मैत्री मरी घात जर का माझ्यापर्यंत आला मी पण वाजून टाकन शॉर्ट पण डोळ्यासमोर नेहमी येतात माझे आई बाप आणि रातीला नाही झोपून देत गरिबीचे थॉट म्हणून सुधरायचा विचार केला खोट्याला बंद पाडून सत्याचा पाचार केला अंगावरती कलम मला कोर्टात पण हजर केला वकील म्हणला गावटीने बीटचा कल मर्डर केला
फक्त सिस्टम
तुझे गाणे डिलीट मार मला फोन येतो पोलिसांचा यात काय नवीन समाजाने प्रत्येक वेळी आवाज दाबला गरिबांचा फरक पडत नाही मला सपोर्ट माझ्या वडिलांचा त्यामुळेच अक्का हुड घेऊन तू जरी माझ्या विरोधात घुसला तरी फरक नाही कसला कोणा समोर माझ्या केलंय मी पराक्रम असला नाही आवरू शकत मला बिलकुल हराम खर कुठला कारण सगळ्यांची दहशत दारू खंबे बिंबे टाकल्यावर मी आधीपासून भयंचोत लाल शेरा मारून मला हाकलून दिल तर दाखल्यावर रोजचीच ते किरकिरान शॉर्ट व्हायचे ते जगतो स्वाभिमानी जीवन कसला लोड पण नाही घेत आणि हे आता करतात गँग शीट मी द्यायचो शाळेत धमकी तुझी आई झाऊन टाकणार शाळा सुटल्यावर भेट म्हणून विरोध नका करू आई झाऊन टाकणार अन्यथा पापांचं माहिती नाही पण हिशोब केलाय पुण्याचा सरकार पण देत नाही मला वाजायची मान्यता हे ट्रस्टच्या तोंडावर ते असते माझं नावच परक्यांचं माहिती नाही पण आपल्या लोकांपासून सावध कारण अनुभव चांगला आपल्या लांबच ठेवतो माझा भलता विषय मी शुद्धी ताय झवतो यांची पिल्यावर डांगडून नको येडचिच्या आदर घेतो शाण्याचं पांघरू कारण ऑन द स्पॉट आय झवतो सोडत नाही पुरावे माणसांनी पुण्यासोबत पाप सुद्धा करावे स्वतःच्या हिमतीवर नाही कधी पाय कुणाचे धारावे मी लोकांकडनं ऐकलं की मी माणूसले खराबे मी एवढं कांड केलं बनन माझ्या पिक्चर माझे 100 मित्र त्यातले 2-3 कट्टर म्हणून भले भले तुर्रम खानधंड वाटत नावानीच कोणासोबत गेम नाही आपण सगळ्यांसोबत प्रामाणिक सगळे बंधने पाडणं तवर घेणार नाही विश्रांती आय झवायला एकटा सक्षम गरज नाहीये मित्रांची भाव कारण ज्याचा तासन धमक फक्त एंड पर्यंत वाजन तोच बरोबरी होत नाही म्हणून नाव ठेवतात मादरच्यात फरक पडत नाही जर का दुनिया विरोधात मला मिलियन नाही पाहिजे माझी किंमत करोडात कारण दिग्गज हितला जेवढी इज्जत मुलीला तेवढी इज्जत बिचला माझ्याकडून भेटती सत्य वाजण्याचा माझ मला नाही फिकर हेटची कारण वाईबच पावर या दुनियेला काय माहिती हो मी नेहमी दिवस काढले छावर आमच्या दोस्तीत नाही फायदा तोटा कसला हे तू मी मेल्यावर पण खचू नको दिग्गज ये तू आणि मी एकटा कसा जाऊ हो मी सोबत ये तू मेल्यावर पण माझं नाव आणि पसरवलंय हुडवर रुतमात ह्यांची दहशत सीनवर मोठा अंधविश्वास यांच्या नावासकट ह्यांची मी सत्ता संपवणार ऑन द स्पॉट आय जाऊन नाही गाण्यात धमकावणार गांजे फुगून पण भोंडे पात्रे वाजते सिरियसली कागदाची आई जाऊन टाक मी निर्व्यसने पाठी मागून 550 कुत्री भोगत्यात पण तेच कुत्र्या समोर मला सलाम ठोकत्या समोर गांडीत घालते शेपूट नुसतं धमके त्याच्या स्टेटसला एवढाच असं माझ भयंचत समोर येऊन पण भेटत जा चांगलं होतंय माझं बघून झोपका येत नाही हेटर्सला असल्यावर करत नाही दया पण बिलकुल जर आपलेच खुश नाही तर काय फायदा माझा हे जग पण जिंकून मला दुनियेने घेतलं नाही अजून ओळखून माझ्या रूपात स्वतः डुप्पा ठाकूर वाचतोय वरतून आणि मी मेल्यावरती नकोय मला कसलीच पदवी कारण हक्काने सांगतो मी लेजंड आज बी कारण मेल्यावरती लक्ष देते आपली जनता तुम्ही हक्काच्या आर्टिस्टला कॉपी म्हणता चल माझ्या समोर वाजत नाही डॉन पण कोणता कोणाला लेबल कुठलं डायरेक्ट साइन करणार देत रो शुभ नाईटचा कालच फोन स्नूप डॉगला भेटलो वायजी सोबत कॉलेज लवकर कॉम्प्टरला शिफ्ट आमच्या ब्लड सोबत संबंध आता ड्रॉक येते क्रिप सगळे कपटे टांगले लंडावरती असल्यांचा लाडच नाही फक नाही देत खजव्यांना ह्यांना वाटतं धाडच नाही दुर्बळांची आई झवय मी कॉन्टॅक्ट पण काढत नाही नाव माझं हुडवर पोरं घाबरतेत मला डिस करतेत पण माझं नाव नाही घेत छपरी लोकांना अजिबात मी भाव नाही देत ज्यांचे लवडे लावले पाहिजे त्यांना जीव लावून चुकतो तुझ्या गांडीत नाही दम म्हणून तू माग भुकतो मी पण घरात घुसून ह्यांची आई जाऊ शकतो पण काम धंदा करून सध्या घरदार बघतो देत नाही खाजुव्यांना रिप्लाय जेवढी लेवल पाहिजे माझ्या ताटातलं कुत्र्यांना जेवण पाहिजे बोलू दुसऱ्यांना काय आपलेच निघले गद्दार माझ्या बद्दल चर्चा मांडून ह्यांना भेटतो रोजगार जे दुःखामध्ये दुःखी माझ्या सोबत हसलेले असतेच मित्र मला मारायचा प्लॅन कराय सोबत बसलेले भयंचोत पण एक संशयित बातमी कळली सूत्रांकडून माझ्यावरती ट्रॅप बसवण्यात आला मित्रांकडून वरून आता यायला लागलेत मला मारायच्या धमक्या मला मारून टाकतील जसं टुपाकला गोळीबार करून मारलं रोडावर मेल्यावर पण गांडी खाली असणार रायट्स नरकात नाही जाणार मी बसून त्या रेड्यावर MC गावटी डोक्यावर परिणाम माझ्यावर बसवला ट्रॅप मला भेटली टीप पुढच्या चौकात मारे मला पोर थांबले त्या दिवशी ले घाण झालो असतो कॉट नशिबानी सोबत होती माझी आर एक्स 100 मला घालवायचं फुल वाटते केलता प्लॅन 22 पोरांसोबत त्यांनी शॉर्ट पण आणले पण मी कसला घावतोय चावत्या गेअरवर बांग बुंग करत निघली माझी आर एक्स 100